आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विजयादशमीचा सण तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सर्वत्र उत्साह। दसऱ्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे मेळावे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणांकडे राज्याचं लक्ष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला प्रारंभ। नागपूर इथं विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल व्यक्त केली चिंता। प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचं पोर्टल आजपासून उमेदवारांना खुलं। बांगलादेशविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि नैऋत्य मोसमी पावसाचा मुक्काम लांबला। विजयादशमी म्हणजेच दसरा सणानं आज शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झाली। आजच्या दिवशी शस्त्रांची उपकरणांची पूजा करून तसंच आपट्याच्या पानांचं सोनं लुटून सर्वांनी दसरा साजरा केला। विद्यार्थी पाटीवर सरस्वती काढून त्याची पूजा करतात। वाईट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचं प्रतीक म्हणून ठिकठिकाणी रावण दहनही केलं जातं। राज्यात विविध ठिकाणी दसऱ्याचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला। त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत। कोल्हापूरचा शाही दसरा पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे। छत्रपती शाहू महाराज यांच्यासह शाही परिवारातले सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमात भाग घेत आहेत। धुळे शहरात आणि जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला। दसऱ्यानिमित्त धुळे शहरात 5 ठिकाणी रावण दहन केलं जात आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामधल्या सुकळी गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज दसऱ्याचं सोनं व्यसनमुक्तीचं लेणं हा अनोखा उपक्रम राबवला। तंबाखूमुक्त शाळा अभियानाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश लिहिलेली आपट्याची पानं वाटली। 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज राज्यात साजरा होत आहे। 1956 साली विजयादशमीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली। यावेळी समता सैनिक दलानं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सुरू झाला असून उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत ए बी ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत। कामठी इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयातही धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमाला उपस्थित होते। 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमी आणि टिळकनगर सर्वोदय महाबुद्ध विहार इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। भारतीय बौद्ध महासभा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीनं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करून बुद्धवंदना म्हणण्यात आली। त्यानंतर पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलानं बाबासाहेबांना मानवंदना दिली। यावेळी आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं सामूहिक वाचनही केलं। वाशिम इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यात इतरत्रही हा दिवस पारंपरिक श्रद्धेनं साजरा झाला। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नांदेड शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रम झाला। यावेळी भिक्खू संघासह हजारो उपासक उपस्थित होते। विजयादशमीचं औचित्य साधून आज विविध राजकीय पक्षांचे मेळावे होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईत आझाद मैदानावर होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे। दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होत असून हजारोंसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे तसंच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। गेले 3 दिवस रोज पाऊस झाल्यानं दोन्ही मैदानात पाणी साचलं असून आजही दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं सावट आहे। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात भगवानगड इथं कार्यकर्त्यांच्या दसरा मेळाव्याला संबोधित केलं। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची शिक्का विधानसभा निवडणुकीत पुसून टाकायचा असून त्याकरता आपण राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त मतदारांशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधला। आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांनी बेसावध राहू नये, मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करावी असं आवाहन त्यांनी केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला आज प्रारंभ झाला। नागपूर इथं रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली। भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तंत्रज्ञानानं शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करेल असा विश्वास डॉ राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या पथसंचालनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसंच स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91,000 इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार 25 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन यासारख्या विविध 24 क्षेत्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या काळात 21-24 वर्ष वयोगटातल्या 25,000,000 जणांना आंतरवासिता संधी मिळवून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांच्या ब्रँडची विक्री आणि वाटपाबाबतच्या नियमात कोणतेही बदल केलेले नसून या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय यापुढेही मिळणार आहेत असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं. शेड्यूल एच आणि के मध्ये समावेश असणाऱ्या हार्मोनल म्हणजेच संप्रेरक गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागण्याबाबतचे नियम बदलण्याच्या प्रस्तावाचा काही प्रसारमाध्यमं चुकीचा अर्थ लावत असल्याचं केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं म्हटलं आहे. जगभरातल्या बालकांना युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत हा सर्वात मोठा तिसरा देश आहे असं युनिसेफच्या पुरवठा विभाग संचालक लीला पक्कला यांनी म्हटलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबादमध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेले दोन्ही सामने भारतानं जिंकले आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं श्रीलंकेवर 8 गडी राखून विजय मिळवला. जॉर्जिया प्लिमरचं अर्धशतक आणि एमिलिया केर हिच्या नाबाद 34 धावांच्या बळावर न्यूझीलंडनं 18व्या षटकात श्रीलंकेचं 116 धावांचं आव्हान पार केलं. नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातला मुक्काम सध्या लांबला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात 5 ऑक्टोबरला मोसमी पाऊस बाहेर पडला. त्यानंतर 10 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रातून हा पाऊस बाहेर पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पण 5 तारखेनंतर नैऋत्य मोसमी पावसाच्या माघारीच्या प्रवासात काहीही प्रगती झालेली नाही. दरम्यान मराठवाड्यातल्या काही भाग वगळता इतर सर्वत्र आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते नांदेड दरम्यान 24 अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. येत्या 22 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान या रेल्वे धावणार असून येत्या 14 ऑक्टोबरपासून त्यासाठीचं आरक्षण सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला आपण भेट देऊ शकता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विजयादशमीचा सण तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सर्वत्र उत्साह. दसऱ्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे मेळावे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणांकडे राज्याचं लक्ष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला प्रारंभ. नागपूर इथं विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल व्यक्त केली चिंता. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचं पोर्टल आजपासून उमेदवारांना खुलं. बांगलादेशविरुद्धच्या T20 मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि नैऋत्य मोसमी पावसाचा मुक्काम लांबला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.